श्रीमद्दक्षपुरीवास धीमेश्वर महाप्रभो भवच्चरण सान्निध्ये सुप्रभातं मयार्पितम्। उत्तिष्ठोत्तिष्ठ भीमेश उत्तिष्ठ वृषवाहन उत्तिष्ठ शिवगौरीश त्रैलोक्यं मंगलं कुरु। जय दक्ष पुराधीश जय श्री वृषभध्वज जय माणिक्य देवेश त्रैलोक्यं मंगलं कुरु। मातः समस्त जगतां सुखदान दक्षे धीमे सवामनिलये श्रितपारि जाते सर्वाणि दक्ष पुरनित्य निवास दीक्षे भीमे सदेव दैते तव सुप्रभातम्। तव सुप्रभातमरविन्द लोचने भवतु प्रसन्न मुखचंद्र शोभिते विधिवासुदेव वनितादि पूजिते शिव नाम देव दैते तव सुप्रभातम्। सर्वाणि सस्मितल सन्मुख चंद्र बिंबे बिंबाधरोष्ठि परिपूर्ण कृपावलंबे कादंबिकावत निवासिनि लोकमान्ये भीमेश देव दैते तव सुप्रभातम्। शंपालतांगि शुभकारिणि शातकुंभ शुंभप्रभाजय विराज दुरोज युग्मे शर्म प्रदायिनि शशांक कलावतंसे भीमेश देव दैते तव सुप्रभातम्। देवेन्द्रमौळिमणिरञ्जित पादपद्म सर्वाप्सराभिनय शोभित चत्वरान्त भक्ताति पर्वत सुवस्त्र शिवेश शंभो श्रीभीम शंकर विभो तव सुप्रभातम्। श्रीभीमनाथ करुणाकर दीनबंधो श्रीशादिदेव गणपालित लोकबंधो श्रीपार्वती वदन पंकज पद्मबंधो श्रीभीम शंकर विभो तव सुप्रभातम्। ब्रह्मादिदेवनुत देव गणाधिनाथ देवेन्द्रवंज्य मृदु पंकज पादयुग्म देवर्षि नारद मुनीन्द्र सुगीत कीर्ते श्रीभीम शंकर विभो तव सुप्रभातम्। हीरादि दिव्य मणियुक्त किरीट हार केयूर कुंडल लसत् कवचाभिराम भक्तार्चित प्रणव वाच निज स्वरूप श्रीभीम शंकर विभो तव सुप्रभातम्। श्रीदक्षवाटपुर संस्थित दिव्य लिंग त्रैलिंग लिंग त्रिगुणात्मक शक्ति युक्त वंदारु वृंदनुत वेद वने विहार श्रीभीम शंकर विभो तव सुप्रभातम्। ಪಂಚಾಕ್ಷರಾದಿ ಮನುಮಂತ್ರಿತ ಗಾಂಗತೋಯೈಃ ಪಂಚಾಮೃತೈಃ ಪ್ರಮುದಿತೇಂದ್ರಯುತೈರ್ಮುನೀಂದ್ರೈಃ ಪಟ್ಟಾಭಿಷಿಕ್ತ ಹರಿಯುಕ್ತ ಶಿವಾಸನಾಥ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಕೈಲಾಸನಾಥ ಕಲಿದೋಷ ಮಹಾಂತ್ಯ ಸೂರ್ಯ ಕಂಜಾಸನಾದಿ ಸುರವಂದಿತ ಪಾದ ಪದ್ಮ ವೇಶ್ಯಾ ಪ್ರನೃತ್ಯ ಪರಿತುಷ್ಟ ಮನೋಂಗುಜಾತ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಅಗ್ರೇ ವಸಂತಿ ತವ ಪಾದ ತಲೆ ಸುಭಕ್ತ್ಯ ದಿಕ್ಪಾಲಕ ವಿನಯ ನಮ್ರ ಶಿರಃ ಪ್ರಯುಕ್ತಾಃ ಶಂಭೋ ಮಹೇಶ ಇತಿ ದೇವ ವದಂತಿ ಯಂ ತ್ವಾಂ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಲಿಂಗಾಕೃತೇ ನಿಖಿಲ ಜೀವ ಗಣಾತ್ಮಲಿಂಗ ಗಂಗಾಧರ ಪ್ರಮಥ ಸೇವಿತ ದಿವ್ಯ ಪಾದ ಭೋಗೀಂದ್ರಹಾರ ಪರಿರಕ್ಷಿತ ಸಾಧು ಲೋಕ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಶಂಭೋ ಶಶಾಂಕಧರ ಶಂಕರ ಶೂಲಪಾಣಿ ಸ್ವಾಮಿನ್ ತ್ರಿಶೂಲಧರ ಮೋಕ್ಷದ ಭೋಗದಾಯಿನ್ ಸರ್ವಾವತಾರಧರ ಪಾಲಿತ ಜೀವಲೋಕ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಶ್ರೀ ಭೀಮನಾಥ ಹರ ದಿವ್ಯ ತಲಾಧಿವಾಸ ಶ್ರೀ ಪಾರ್ವತಿ ಹೃದಯ ಪಂಕಜ ಭೃಂಗ ರೂಪ ಶ್ರೀನೀಲಕಂಠ ಪರ ಸರ್ವ ಉಮೇಶ ಶಂಭೋ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಕಂದರ್ಪ ದರ್ಪ ಹರ ಕಂಜ ಭವಾದಿ ವಂದ್ಯ ಗೌರೀ ಕುಚಾಂಬುರುಹ ಕುಕ್ಮಲ ಲೋಲ ದೃಷ್ಟೇ ಭದ್ರ ಪ್ರದಾತೃ ಭವ ಭಕ್ತಿ ಸುಲಭ್ಯ ದೇವ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಭಸ್ಮ ಪ್ರಲಿಪ್ತ ಶುಭದಾಯಕ ದಿವ್ಯ ಮೂರ್ತಿ ಭಸ್ಮಾಸುರಾದಿ ಫಲಮರ್ದನ ಕಮ್ರ ರೂಪ ಗೌರೀ ವಿನಿರ್ಮಿತ ಸುಭಕ್ಷ್ಯ ಸುಭೋಜ್ಯ ಭೋಜಿನ್ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ನಂದೀಶ ವಾಹನರ ಕಾರ್ಣವ ಕರ್ಣಧಾರ ನಾರಾಯಣಾದಿ ಸುರ ಸಂಸ್ತುತ ದಿವ್ಯ ನಾಮ ಶ್ರೀ ದಕ್ಷವಾಟಪುರಿ ನಿರ್ಮಿತ ದಿವ್ಯ ಸೌಧ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಶ್ರೀಮಂಕಣಾದಿ ಮುನಿ ಭಾವಿತ ದಿವ್ಯ ದೇಹ ಪ್ರಯ್ಯಂತ ವೇದ್ಯ ತ್ರಿಪುರಾಂತಕ ಶ್ರೀ ತ್ರಿನೇತ್ರ ಜ್ಞಾನಾರ್ಥದಾನ ಪರಿನಿಷ್ಠಿತ ದಿವ್ಯ ಚಿತ್ತ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ವ್ಯಾಸಾದಿ ಪಂಡಿತ ವರಸ್ತುತ ದಿವ್ಯ ಚಿತ್ತ ಭಕ್ತಾಳಿ ದಿವ್ಯ ಪದವೀ ಪ್ರದ ಭಾಸುರಾಂಗ ಸಂಸಾರ ಸಾರ ಶಿವ ಶಾಂತ ಸ್ವರೂಪ ಶಂಭೋ ಶ್ರೀ ಭೀಮಶಂಕರ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಉನ್ಮೀಲ್ಯ ನೇತ್ರ ಯುಗಳಂ ಬಿಜ ವೃಂದ ಮಾಸು पञ्चाक्षरी जपसुनिष्ठित दिव्यचित्तम् आयाति ते पद सरोज तुलस्तु नित्यम् श्री भीमशंकर विभो तव सुप्रभातम्। तंत्री निबद्ध स्वरयुक्त वर्णा गायन्ति ते दिव्य चरित्र मारात् भक्त्या नितान्तं भवनारदाद्य भीमेश भूयात् तव सुप्रभातम्। प्रीताली सत्काम्या सुपारिजात श्री विष्णुचक्रप्रद भव्यतीर्थ श्री सूर्यहस्तार्चित दिव्यपाद भीमेश भूयात् तव सुप्रभातम्। श्री बिल्वपत्रार्चित पाद पद्म श्री विष्णुहृत्तामरसाभिरम्य नागेन्द्रभूषा प्रिय नागवन्द्य भीमेश भूयात् तव सुप्रभातम्। श्री सप्तगोदावर हेम पद्मैः सम्पूजितुं त्वां तु नितान्त भक्त्या आयान्ति भक्ताश्च सुदूरदेशात् भीमेश भूयात् तव सुप्रभातम्। श्री सप्तगोदावर पूतनीरैः मूर्धाभिषिक्ते स्वरमङ्गलाङ्ग शम्भो महादेव जगन्निवास भीमेश भूयात् तव सुप्रभातम्। इत्थं वृषध्वज विभोरिह सुप्रभातम् ये सज्जनाः प्रतिदिनं पठितुं प्रवृत्ताः तेषां प्रभातसमये शिवभक्तिमाद्यान् प्रज्ञां सुमुक्तिपदवीं श्रियमासुदत्या। जागृहि त्वं महादेव जागृहि त्वं वृषध्वज जागृहि त्वं मानाधः जगतां मङ्गलं कुरु। श्रीनाथ पद्म भव जिष्णु मुखामरेन्द्राः सेवा विनम्र शिरस परितोध तिष्ठन् वाग्देवता पठति पूर्मधनादिगाथाः बालेन्दुशेखर विभो तव सुप्रभातम्। शेफालिका वकुलवञ्जुलकुन्दजाती उन्नागचम्पककदम्ब सरोजगन्धैः आवाति शीतलमय कणभूतवातः लेम्बालवाटिक विभो तव सुप्रभातम्। विप्रभिन्ना संगीत संग्रथित वाद्य समेत गीती सुप्रभातम्। श्रीमन्मथेष्ठ फलदायक दीनबन्धो श्रीकण्ठ श्रीद सख श्रीकर प्रेम सिन्धो श्री पार्वती प्रणय केलि कलान शांत लेम्बाल मोदक विभो तव सुप्रभातम्। श्रीमानस हृद निमग्न विनिर्मलाङ्गाः बद्धाञ्जलि प्रणिहित प्रणतोत्तमाङ्गाः द्वारे वसन्ति विबुधाः मुदितान्तराङ्गाः लेम्बालवाटिक विभो तव सुप्रभातम्। केदारश्रीगिरिचिदम्बर सेतुबन्ध वाराणसी पशुपतीश्वर धेनुकर्ण तीर्थेषु मोदमनवाप्यत्वमागतोऽत्र लेम्बालवाटिक विभो तव सुप्रभातम्। पूजन्ति वृक्षशिखरेषु मुदा विहङ्गाः नन्दन्ति केळिसरसीषु मराळसङ्घाः गुञ्जन्ति सन्दलिततामरसेषु भृङ्गाः लेम्बालवाटिक विभो तव सुप्रभातम्। नृत्यन्ति सान्द्रतरुभूमिषु नीलकण्ठाः क्रीडन्ति शात्वलतलेषु शशाः पुरङ्गाः जल्पन्ति पञ्जरसुताः प्रहसन्ति कोकाः लेम्बालवाटिक विभो तव सुप्रभातम्। पश्यन्ति यात्रिकजनास्तव गोपुराग्रा मायान्ति भूसुरगणास्तव धर्मकुण्डम् ध्यायन्ति तापसवरास्तव मन्त्रमूर्तिम् लेम्बालवाटिक विभो तव सुप्रभातम्। गङ्गा नगेन्द्रतनया हृदयाधिराजा सङ्गीतलोलशरणागतकल्पभूजा श्रीदारुपावनमुनीन्द्र सती मनोज लेम्बालवाटिक विभो तव सुप्रभातम्। कैलासवास करुणाञ्चितमन्दहास कर्पूरकुन्दकलहंसतनुविपास कल्याणपूर्णगुणमानस चिद्विलास लेम्बालवाटिक विभो तव सुप्रभातम्। कारंगनाभघन सारविमिश्रितोद कुम्भैर्घुमद पूर्वसुगन्धिगन्धैः पुष्पैस्सुधूपनिकरैः फलबिल्वपत्रैः प्रातः समर्चनविधिं परिकल्पयन्ति लेम्बालवाटिकविभो तव सुप्रभातम्। ये लालवङ्गयुगपत्रकनागवल्ली खर्जूरपूगकदळीपनसारिरम्या मारामर्चयितुमाह्वय दीवभाति लेम्बालवाटिकविभो तव सुप्रभातम्। प्रसार्य सूर्यः समुदेति हस्तान् नदी नदा सिन्धुमनुव्रजन्ति प्राचीमुख प्राञ्जलिमादधानः सन्ध्यामुपास्ते द्विजसञ्चयोऽयम् लेम्बालवाटिकविभो तव सुप्रभातम्। धृत्वा गले यदि मुदा विहरेत् पुमान् यः स प्राप्नुयात् सुखमनङ्गकलाविलास मायुष्यं धियमधीति सुवर्ण